नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। संसारीक हवाई येरादारी उद्देगात भारताच्या विमान क्षेत्राची मुखेल भूमिका आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां। तांणी आयज नवी दिल्लीतल्या भारत मंडपात चालू आशिल्ल्या आंतरराष्ट्रीय हवाई येरादारी संघटनेच्या 81व्या वर्सुकी सर्वसाधारण सभेत उलोवप केले। संसारीक एरोस्पेस कार्यावळींनी भारत एक मुखेल शक्त म्हूण उदेता अशें प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले। संसारीक विमान क्षेत्रात भारत फकत बाजारपेठ न्हय तर धोरण, फुडारपण, नवनिर्माण आणि समावेशक वाढ हांचे प्रतीक आसा अशें तांणी मुखार सांगले। नितळ उर्जा, हरित हायड्रोजन आणि जैव इंधन वाठारात भारत आणि पॅराग्वेन आपले संबंध घटमूट करपाचे थारायला। आयज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅन्टियागो पेना पलासियोस हांचे मदीं जाल्ल्या प्रतिनिधी पांवड्यावेल्या उलोवणी वेळार हो निर्णय घेतला। डिजिटल तंत्रगिन्यान, शेती, संरक्षण, रेल्वे, अंतरिक्ष आणि हेर क्षेत्रात दोनूय देशांनी खूप संधी आसात। तशेंच आतंकवादाच्या आड भारत आणि पॅराग्वे एकवटीत आसात असे तांणी ह्या वेळार सांगले। ताच्या आदी पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅन्टियागो पेना पलासियोस आयज सकाळी 3 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले। पलासियोस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मदीं जाल्ल्या उलोवणीत भारताचे पॅराग्वे आणि दक्षिण अमेरिका वाठाराकडेन संपर्काचे नवे मार्ग उक्ते जातले असो विश्वास विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी उक्तायला। उपरांत पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांचे भेट घेतले। केंद्र सरकारान देशात इलेक्ट्रिक प्रवासी गाडयो तयार करपाक चालना दिवपा खातीरच्या येवजणेची मार्गदर्शक तत्वां अधिसूचित केल्यात। ही माहिती उद्देग मंत्री एच डी कुमार स्वामी हांणी आयज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक दिली। मुखेल आंतरराष्ट्रीय कार ब्रँडांक आकर्षित करपा खातीर भारतात $35,000 मोलाच्या इलेक्ट्रीक गाड्यांचेर 15% इतलो उणो आयात कर आसा अशें तांणी सांगले। देशात इलेक्ट्रीक गाडयांत गुंतवणूक करपाक आनी तयार करपाक कंपनींनी मान्यताय दिल्या उपरांत हो लाव मेळटा अशें तांणी मुखार सांगले। मान्यताय मेळिल्ल्या अर्जदारांक येवजणेच्या तरतुदी प्रमाण उण्यांत उणी 4,150 कोटी रुपयांची गुंतवणूक करची पडटली अशें कुमार स्वामी हांणी सांगले। विकसित भारताचे ध्येय साध्य करपा खातीर विकसित शेती आणि समृद्ध शेतकार असप गरजेचे असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी स्पष्ट केले। शेतकऱ्यांच्या जिणेचो दर्जो सुधारपा हेतान आयज बिहारात जाल्ल्या कार्यावळीत ते उलयताले। सरकार दाळ, तेलबियांचे लागवडीक उर्बा दिता आणि शेतवडीक चड फायदेशीर करपाचो सरकाराचो हेत आसा असे तांणी स्पष्ट केले। तेलंगणा आयज आपलो स्थापणूक दीस मनयता। हे निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तेलंगणाच्या लोकांक परबी दिल्यात। भारताच्या कोळसो उत्पादन आणि निर्गतीत ह्या वर्षा स्थिर वाढ झाल्या असे कोळसो मंत्रालयान एका निवेदनात सांगला। May 2025 वर्षा देशातले वट्ट कोळसो उत्पादन 86.24 मेट्रीक टन मेरेन पावले। मजगती 31 मे 2025 मेरेन कोळसो कंपनी कडेन आशिल्ल्या कोळशाच्या साठ्यात 29.18% वाढ जाऊन तो 122.69 मेट्रीक टन झाला, जो फाटल्या वर्षाच्या काळात 94.98 मेट्रीक टन इतलो आसलो। रशिया आणि युक्रेन हांच्या प्रतिनिधीमंडळामधी शांतताय उलोवपाची दुसरी फेरी आयज इस्तंबुलात सुरू जातली। रशियाचे फुडारपण राष्ट्रपतीचो सहाय्यक व्लादिमीर मेडिन्स्की आणि उपविदेश मंत्री मिखायल गॅलुझिन हे करतात, जाल्यार युक्रेनाचे फुडारपण संरक्षण मंत्री रुस्तम उमारोव करतात। देशभरात 3,960 परस चड सक्रिय कोविड दुयेंती आसात अशी माहिती भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान दिल्या। मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण सगळ्यात चड 1,435 दुयेंती केरळात, जाल्यार महाराष्ट्रात 506 आणि दिल्लीत 483 सक्रिय दुयेंती आसात। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसात ईशान्य भारतात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। वायव्य भारतात आयतारा मेरेन जम्मू काश्मीर, लद्दाख, गिलगिट, बाटलिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगडात गडगड वारे आणि वीज पडपासयत पाऊस पडपाची शक्यताय आसा। तशेंच केरळ, माहे आणि दर्यादेगेवेल्या कर्नाटकात बेरेसरा मेरेन अशेंच हवामान आसतले अशें हवामान खात्यान सांगला। ऑस्ट्रेलियाचो ऑलराऊंडर खेळगडो ग्लेन मॅक्सवेल हाणे आयज 1 दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान निवृत्तीची घोषणा केल्या। आनी IPL T20 क्रिकेट सर्तीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात फाल्यां जावपी निमाण्या खेळात पंजाब किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर पंगडा आड खेळटलो। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार।